शी मूव इट लाइक दैट गाना भी आपने एंजॉय किया, और ये आंसर सुनकर ना मैं भी थोड़ा सा मूव कर गई, यहाँ से दिल से मूव कर गई यार।
Red FM,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर शो के तीसरे घंटे में महक लौट कर आ चुकी है, बातें चल रही है हमारी।
महक का रेड 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 रिवाइंड।
तुम्हाला मी हेच विचारलं होतं आज की नेमकं या गेलेल्या वर्षामध्ये, जाणाऱ्या वर्षामध्ये कुठल्या गोष्टी तुमच्यासोबत सगळ्यात छान झाल्या आणि तुमची माझ्यासोबतची जोडली गेलेली आठवण काय। फोन लाईन पर कोण आहे देखते हैं। हाय मीरा बोल।
या वर्षाची तुझ्यासोबतची आठवण सांगायची होती ना।
सांग ना, कुठली विशेष अशी आठवण आहे 2019 ची?
सर्वात सर्वात छान आठवण म्हटली तर तुम्ही जेव्हा आलात ना सरप्राईज गिफ्ट
अॅनिव्हर्सरीच्या
वेळी केक कटिंग साठी।
येस, रेड एफ एम ची फर्स्ट अॅनिव्हर्सरी।
येस, ते अविस्मरणीय गिफ्ट होतं सर्वात छान। म्हणजे आम्ही विचारच केला नव्हता की तुम्ही म्हणजे घरी याल, रेड एफ एम च्या सर्व टीम घरी येईल, आमच्या केक कटिंग करील, कुणीच असं विचार केलं नव्हतं येतील घरी आणि एवढं सरप्राईज प्लॅनिंग देतील म्हणून।
एक्झॅक्टली एक्झॅक्टली, आम्हालाही खूप छान वाटलं तुमच्या घरी येऊन पूर्ण फॅमिलीशी भेटून, आणि आता मीट अँड ग्रीट ला सुद्धा तुम्ही सगळेजण आला होता।
लास्ट इयर संपताना पण एक छान सरप्राईज मीट अँड ग्रीट चं झालं, छान आपण गेम खेळलो।
थँक्यू सो मच, आणि असंच प्रेम देत राहा पुढच्या वर्षात सुद्धा।
हो हो नक्की।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक तो आपके साथ यहाँ पर बनी हुई है। आपका प्यार जितना ज्यादा मिलता है ना, उतना ज्यादा जोश मुझे आता है एमएच 935 करने के लिए। ऐसे ही बताइए मुझे कि आपकी मुझसे रिलेटेड ऐसी कौन सी बात है जो आपको बहुत ज्यादा अच्छी लगी इस साल में 2019 में, आणि या वर्षात तुमच्या सोबत कुठल्या सगळ्यात छान गोष्टी झाल्या मला सांगा। नंबर माझा तोच आहे, 9607007935। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ बनी हुई है एमएच 935 में। स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।